नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरातात अहमदाबादच्या हसलपूर हांगा हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोडच्या थळाव्या उत्पादनाचे उक्तावण करतले. केंद्र सरकारान सरदार पटेल आणि बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंती तशेच अटल बिहारी वाजपेयी हांची जन्मशताब्दी मनोवपाक 3 उच्चस्तरीय समिती स्थापन केल्यात. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी नवी दिल्लीत 56व्या आयआयटी कौन्सिल बसकेचे अध्यक्षपद भूषयले. काल अहमदाबादात झाल्या 2025 राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपात स्टार इंडियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हिणे भांगरा पदक जिखला. आणि भारतीय हवामान खात्यान शेनवारा मेरेन गुजरातात आणि फाल्या मेरेन राजस्थानात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरातातल्या अहमदाबादच्या हसलपूर हांगा 100 देशांक संकरीत बॅटरी इलेक्ट्रोड आणि फ्लॅग ऑफ बॅटरी इलेक्ट्रीक वाहन निर्यात करपाचे थळाव्या उत्पादनाचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री 1400 कोटी रुपया परस चड मोलाचे जायते रेल्वे प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले. विरामगाम खुदाद रामपुरा रस्त्याच्या रुंदीकरणाचे उक्तावण प्रधानमंत्र्यांच्या हस्तुकी जातले. तशेच अहमदाबाद मेहसाणा पालनपूर रस्त्याचेर 6 लेन वाहनांचो अंडरपास आणि अहमदाबाद विरामगम रस्त्याचेर रेल्वे ओव्हरब्रिज बांधपाच्या कामाचो प्रधानमंत्री मोदी बुन्यादी फातर घातले. मजगती काल प्रधानमंत्री मोदी हांणी शेतकार, गोरवा पोसपी आणि ल्हान उद्देजक हांचे हितसंबंध राष्ट्रा खातीर सगळ्यात महत्वाचे असा हाचेर भर दिलो. अहमदाबादच्या खोदलग्राम मैदानाचेर 5400 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केल्या उपरांत प्रधानमंत्र्यांनी मेळाव्याक संबोधित केले. भारत खंयच्याच दबावाखाला ह्या गटाक कसलीच हानी जावपाक दिवचो ना अशेंय प्रधानमंत्र्यांनी सांगला. सरदार वल्लभभाई पटेल आणि आदिवासींचे आदर्श बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंती तशेच अटल बिहारी वाजपेयी हांची जन्मशताब्दी मनोवपाक सरकारान 3 उच्चस्तरीय समिती स्थापन केल्यात. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 3 समित्यांचे अध्यक्ष असतले. देशभरातल्या स्मारक समारंभाच्यो येवजण्यो कार्यक्रमांक मंजुरी दिवप, देखरेख करप आणि मार्गदर्शन करप ही समितीची जबाबदारी असा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी नवी दिल्लीत 56व्या आयआयटी कौन्सिल बसकेचे अध्यक्षपद सांबाळे. सोशल मीडिया पोस्टात मंत्री प्रधान हांणी म्हळां की ह्या बसकेत तांणी शैक्षणीक प्रगतीचो आढावो घेतलो आणि मुखावेल्या 25 वर्सां खातीर आयआयटीचो रोडमॅप अधोरेखित केला. आयआयटी अधिक समावेशक, संशोधन केंद्रीत आणि 21व्या शेकड्याच्या गरजांचेर सुसंगत करपाच्या उद्देशान ही बसका जाली. संविधान 130वी दुरुस्ती विधेयका आडच्या निदर्शनांखातीर केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी विरोधी पक्षांचेर टिका केल्या. एका खबर संस्थेक दिल्ल्या मुलाखतीत मंत्री शहा हांणी आरोप केला की विरोधी पक्षाचे फुडारी कादयेत असताना लेगीत सरकार स्थापन करपाचो आणि चलोवपाचो यत्न करतात. तांणी विधेयका विरुद्ध विरोधी पक्षांनी केल्ल्या निदर्शनांक अलोकतांत्रिक असा असे म्हळा.
लोगों ने इंदिरा जी के समय में प्रयास किया कि प्रधानमंत्री को शील्ड किया जाए और आज भी ये प्रयास कर रहे हैं कि अगर कभी जेल में जाना पड़े तो हम आराम से जेल से सरकार बनाएंगे, जेल को सीएम हाउस, पीएम हाउस बनाएंगे और वहां जाकर डीजीपी जेल से ऑर्डर लेंगे, चीफ सेक्रेटरी जेल से ऑर्डर लेंगे. इस तरह से देश चलेगा और ये कल्पना ही मेरी पार्टी और मैं दोनों सिरे से खारिज करते हैं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या विधेयकाच्या आश्रयाखाला प्रधानमंत्री कार्यालय हाडपाचो आग्रह धरिल्लो हाचेर मंत्री शहा हांणी उजवाड घालो. कायद्याचो हवालो दिवन मंत्री शहा हांणी सांगला की खंयच्याय वेचून आयिल्ल्या प्रतिनिधीक 2 वर्सां वा ते परस अधिक काळ ख्यास्त जाली तर ताका संसद सदस्य म्हण ताच्या पदावेल्यान मुक्त करतले. आदले उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांच्या राजीनाम्याविशी विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्याबद्दल मंत्री शहा हांणी म्हळा की धनखड हांणी तांच्या वैयक्तीक भलायकेच्या समस्ये खातीर राजीनामो दिला. विरोधकांनी हो मुद्दो चड ताणचो न्हय अशेंय तांणी सांगले.
मैं बात का धनखड नहीं बनाना चाहिए. धनखड जी संवैधानिक पद पर बैठे, अपने कार्यकाल में उन्होंने संविधान के हिसाब से अच्छा काम किया. इनकी निजी स्वास्थ्य की समस्या के कारण इन्होंने इस्तीफा दिया. इसको ज्यादा खींच कर कुछ ढूंढने का प्रयास नहीं करना.
अटल पेन्शन येवजणेन ह्या म्हयन्याच्या 21 तारखेमेरेन 8.11 कोटी सदस्यांचो पावडो हुपून एक महत्वाचो पावडो गाठला, जातूंत 2024-25 ह्या अर्थीक वर्सात 1.17 कोटीं परस अधिक नवी सदस्यांनी नोंदणी केल्या. देशातली बायला लोकसंख्या आणि तरणाट्या पिळगेमदीं APY वेगान लोकप्रिय जाता. 2024-25 ह्या अर्थीक वर्सात एकूण नोंदणीपैकी 55% बायलां आशिल्लीं. रेल्वे मंत्रालय आणि NTPC हांणी नोयडातल्या पॉवर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट हांगा फ्लाय एश वापर आणि येरादारी ह्या विशयार राष्ट्रीय परिषद आयोजित केली. मंत्रालयान अधोरेखित केले की 2024-25 वर्सा भारतान 340 दशलक्ष टना परस चड फ्लाय एश तयार केली, तातूंतली 332.63 दशलक्ष टन यशस्वीरित्या वापरल्या. निर्माण जाल्या एकूण फ्लाय एशापैकी 32% रस्ते आणि उड्डाण पुलाच्या बांधकामात वापरली, त्या उपरांत 27% सिमेंट उद्योगात आणि 14% विटो आणि टायल्साच्या निर्मितीत वापरल्या. मंत्रालयान हाचेर भर दिला की ते फकत येरादारीचो एक 5वो आणि शाश्वत मार्ग दिना, तर आकर्षक माल येरादारी सवलतींवरवी एक किफायतशीर पर्याय लेगीत प्रदान करता. ही परिषद भागीदारी वाढोवपाच्या दिकायेन अंतरदृष्टी सामायिक करपाच्या आणि देशभरात शाश्वत फ्लाय एश वापरपाक एक व्यापक आराखडो तयार करपाच्या दिकेन एक महत्वपूर्ण पावल आसा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. युवा वेव्हार आणि खेळा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे हिणे नवी दिल्लीत गिव्हिंग विंग्स टू ड्रीम्स कॉन्क्लेव्ह 2025 उक्तावण केले. या परिषदेत उलयताना खडसे हिणे सांगला की जर खेळाडूंक सुरुवातीच्या काळात खेळा विज्ञानाची ओळख करून दिली ना, तर त्यांची भांगरा वर्सा वगडावतात. खेळा क्षेत्राक सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल स्वीकारपाचे आणि खासगी खेळाडूंक खेळामधी गुंतवणूक करपाचे आवाहन तिणे केला. खेळा मंत्री मनसुख मांडवीय हांणी म्हणा की भारत 2047 मेरेन जगातल्या पहिल्या 5 खेळा राष्ट्रांमधी सुवात मेळोवपाची आस्त बाळगिता. अहमदाबादात जाल्ल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपाच्या उक्तावण सुवाळ्यात उलयताना मंत्री मांडवीय हांणी म्हळें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतान खेळा क्षेत्रात व्हड प्रगती केल्या आणि ह्या क्षेत्रात खुबश्यो सुदारणा केल्यात. प्रधानमंत्र्यांनी मुखावेल्या 10 वर्सांत देशाक जगातल्या पहिल्या 10 देशांमधी व्हरपाचे ध्येय दौड़ला.
ओलंपिक्स आयोजन के दिशा में आगे भी बढ़ना है और आने वाले 10 सालों में देश से 1 से 10 क्रम के स्पोर्टिंग नेशन में भी ले जाना है. 2047 जब देश आजादी का शताब्दी वर्ष मनाता हो तब मोदी जी ने हमें लक्ष्य दिया है कि हमें 1 से 5 क्रम के स्पोर्टिंग नेशन में हमारा स्थान को अंकित करना है.
मंत्री मनसुख मांडवीय हांणी नवी दिल्लीत हॉकी दादले आशिया कप 2025 ट्रॉफीचे अनावरण केले. स्पर्धेचो 12वो संस्करण ह्या म्हयन्याच्या 29 तारखेपासून फुडल्या म्हयन्याच्या 7 तारखेमेरेन बिहारच्या राजगीर हांगा जातलो. काल अहमदाबादात जाल्ल्या 2025 राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपात स्टार इंडियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हिणे भांगरा पदक जिखला. टोकियो ऑलिम्पिकात रुप्या पदक जिखपी चानू हिणे वट्ट 193 किलो वजन उखलून स्नॅच, क्लीन आणि जर्क आणि एकूण ह्या मळार नवे राष्ट्रकुल चॅम्पियनशीप विक्रम केला. ह्या जैताक लागून तिका ग्लासगो 2026 राष्ट्रकुल खेळा सर्ती खातीरय थेट पात्रताय मेळ्या. कझाकिस्तानातल्या शेमकेंड हांगा जाल्ल्या आशियाई नेमबाजी सर्तीत भारतीय बायला नेमबाजांनी 25 मीटर पिस्तूल ज्युनियर वैयक्तीक सर्तीत वर्चस्व गाजयत भांगरा, रुप्या आणि काश्या पदक जोडले. पायल कत्रीन हाणें भांगरा, नाम्या कपुरान रुप्या आणि तेजस्विनीन अंतिम फेरयेत काश्या पदक जिखले. ह्या तिघांनी सांघिक सर्तीत भांगरा पदक जिखला. बॅडमिंटनात भारताचो HS प्रणोय आयज पॅरिसात जावपी BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपात आपली मोहीम सुरू करपाचो आसा. लक्ष्य सेन बेगीन भायर सरल्या उपरांत दादल्यांच्या एकोड्या सर्तीत देशाची आस्त प्रणोय मुखार व्हरतलो. पहिल्या फेरयेत फिनलँडाच्या जोआकीम ओडाल्फ हांचे कडेन ताचो सामनो जातलो. सेन भायर पडल्या उपरांत पॅरिसात भारताचे एकोडे आव्हान जिवे करपा खातीर सगळ्यांचे लक्ष प्रणोय हाचेर आसा. भारतीय हवामान खात्यान शेनवार मेरेन गुजरातात आनी फाल्यां मेरेन राजस्थानात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच आयएमडीन दिल्ली, चंडीगढ, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, लद्दाख, ओडिशा आनी दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेशात आयज व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. आयज छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अस्तंत मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, कोंकण, गोंय, दर्यादेगेवेल्या कर्नाटक, केरळ, माहे आनी तेलंगणाच्या एक सुरे सुवातांनी लेगीत पावस पडपाची शक्यताय आसा. आतां खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरातात अहमदाबादच्या हसलपूर हांगा हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोडच्या थळाव्या उत्पादनाचें उक्तावण करतले. केंद्र सरकारान सरदार पटेल आनी बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंती तशेंच अटल बिहारी वाजपेयी हांची जल्मशताब्दी मनोवपाक 3 उच्चस्तरीय समिती स्थापन केल्यात. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी नवी दिल्लीत 56व्या आयआयटी कौन्सील बसकेचें अध्यक्षस्थान भूषयले. काल अहमदाबादात जाल्ल्या 2025 राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपात स्टार इंडियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हिणे भांगरा पदक जिखला. आनी भारतीय हवामान खात्यान शेनवारा मेरेन गुजरातात आनी फाल्यां मेरेन राजस्थानात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.